तुला सोडून कुणा संगे मी लगीन करणार नाही गो।